श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। चौदाव्या अध्यायाचा तिसरा श्लोक आपण पाहिला, त्याच्यामध्ये कशाप्रकारे चार योनी तयार होतात, मेथड्स ऑफ प्रोपोगेशन ज्याला आपण बॉटनीमध्ये म्हणतो किंवा झुलॉजीमध्ये म्हणतो, ज्याच्यामध्ये अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज्ज ह्या चार कॅटेगरीज असतात, चार क्लासिफिकेशन्स असतात। तर असे चार प्रकारचे निरनिराळे योनी तयार होतात आणि ती जी माया आहे ती माया हे सर्व जग प्रसवते। आणि एका सुंदर बालकाची कल्पना केली आहे, कशाप्रकारे ते बालक वाढत जातं म्हणून ही माया आपल्या अवतीभोवती कशी वाढत जाते याचं एक फार काल्पनिक चित्र माऊलीने प्रस्तुत केलं। शेवटी म्हणतात, संकल्प येयाचा इष्टू, संकल्प हा याचा इष्ट आहे। अहंकारू विनटू, अहंकार याचा विनट म्हणजे खेळ खेळणारे जे खेळगडी असतात ना, लहानपणी लहान लेकरं खेळतात तो खेळगडी आहे, अहंकार याचा मित्र आहे। ऐसिया होय तै शेवटू ज्ञाने यया, याचा शेवट कसा होणार, याचा अंत करणार, याचा अंत फक्त ज्ञानानेच होऊ शकतो। आता असो हे बहुबोली, ऐसे विश्व माया व्याली। आता फार काय बोलू, अशा प्रकारे या सर्व विश्वाला ही माया प्रसवते। तेथ जांगू झाली माझी सत्ता, आणि या मायेला सुद्धा जो आधार आहे तो माझ्याच सत्तेचा आहे। आता याच्या पुढे देव काय सांगतात आजच्या भागात ते पाहूया। चौथ्या श्लोकापासून पुढचा भाग आज घेऊया। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ध्यान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। सर्व योनीषु कौन्तेय मूर्तया संभवन्तिया तासां ब्रह्म महद्योनी रम्हं बीज प्रदपिता। हे कौन्तेया, सर्व योनींमध्ये जी शरीरे निर्माण होतात त्या सर्व शरीरांचे कारण म्हणजे त्या सर्व शरीरांची आई ही माया आहे, आणि बीज पेरणारा पिता स्वतः मी आहे। या कारणे मी पिता महद ब्रह्म माता अपत्य पंडू सुता जगडंबरू। आता शरीरे बहुते देखौनि न भेद हो चित्ते जे मन बुद्ध्यादि भूते केची थे। हा गाये केची देही काय नारिसे अवयव नाही देवी विचित्र विश्व पाही कची हे। पैंचा नीचा डहाळिया विषमा वेगळालिया एकाची जेवी जालिया बिजाचिया। आणि संबंध तो ही ऐसा मृत्यू के घटूले कुजैसा का पटत्व का पुसाना तू होय। या कारणास्तव मी बाप, महद्ब्रह्म ही आई आणि अर्जुना जगदंबर हे मूल आहे। आता निरनिराळी शरीरे पाहून तुझ्या चित्तामध्ये भेद येऊ देऊ नकोस, कारण की या सर्व शरीरामध्ये मन, बुद्धी, अहंकार आणि पंचमहाभूते ही जगातील आठ तत्वे आहे, ती एकच आहेत। अरे अर्जुना, एकाच देहामध्ये निरनिराळे अवयव नाहीत का? त्याप्रमाणे हे विचित्र विश्व एकच आहे असे समज। ज्याप्रमाणे वरच्या, खालच्या आणि भिन्न भिन्न आकाराच्या अशा वेगवेगळ्या डहाळ्या एकाच बीजाच्या झालेल्या असतात, आणि आमचा या जगाशी संबंध आहे पण तो देखील कसा आहे म्हणून म्हणशील तर, मातीपासून तयार झालेला जो घट किंवा कापसापासून तयार झालेले वस्त्र असा आमचा संबंध आहे। नाना कल्लोण परंपरा संतती जैसी सागरा आम्हाणी चराचरा संबंध तैसा। म्हणोनी वन्ही आणि ज्वाळ दोन्ही वन्हीची केवळ
तेवी मी गा सकळ संबंध वावू जाले नी जगे मी झाके तरी जगतवे कोण फाके किळेवरी माणिके लोपिजे काई अळंकारा ते आले तरी सोने पण काई गेले की कमळ फांकले कमळत्वा मुके सांग पा धनंजया अवयवी अवयविया आच्छा दिजे की तया ते ची रूप।
अथवा लाटांची परंपरा ही जशी समुद्राला संतती आहे तसाच आमचा आणि या चराचराचा संबंध आहे। म्हणून अग्नी आणि ज्वाळा ही दोन्ही जसे केवळ एक अग्नीच आहे त्याप्रमाणे मीच सर्व जग आहे आणि हा सर्व संबंध मिथ्या आहे। झालेल्या जगाने जर मी झाकला गेलो तर जगपणाने कोण प्रकाशतो? माणिक मणी जो असतो माणकाच्या तेजाने माणिक लोपले जाते का? सोने हे अलंकार दशेला आले असता त्याचे सोने पण संपते का? किंवा कमळ उमलले असता कमळत्वाला मुकते का? अवयवी हा अवयवांकडून झाकला जातो की अवयव हेच त्या अवयवींचे रूप आहे? अर्जुना हे या दोन्ही गोष्टी जरा विचार करून पहा।
की विरुडले या जोंधळा कणीसाचा निर्वाळा वेचला की आगळा दिसतसे म्हणून जग परवते सारुणी पाहिजे माते तैसा नव्हे उखीते आगवे मीची हा तू साचो कारा निश्चयाचा खरा गाठी बांध विरा जीवाचिये आता मिया मज दाविला शरीरी वेगळाला गुणी मीची बांधलाय सावडे जैसे स्वप्नी आपण उठवूनी आत्ममरण भोगिजे गा जाण कपी ध्वजा।
जोंधळ्याचा कण पेरून म्हणजे ज्वारीचा कण पेरून त्याला अंकुर फुटून कणिश परिपक्व झाल्यावर तो पहिला पेरलेला दाणा नाहीसा झाला का तो पुष्कळ पटीने वाढला याचा विचार आपणच करायचा। एक दाणा पेरून त्यातून 10 कणस आणि एका कणसाला लाखो दाणे। आता आपण जो एक दाणा पेरला होता तो वाढला की घटला याचा विचार आपण करावा। म्हणून जगाचा निराश करून मला पाहावे तसा मी नाही तर सर्व सरसकटच मी आहे। हे वीरा तू आपल्या अंतकरणामध्ये या सिद्धांताचा दृढ निश्चय कर। आता निरनिराळ्या शरीरांमध्ये च्या आतमध्ये माझे प्रकाशन माझ्याकडूनच होते आणि त्या शरीरांमध्ये गुणांनी मीच बांधला गेल्यासारखा दिसतो। हे अर्जुना ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये आपले मरण आपणच आपल्या कल्पनेने तयार करून त्या स्वकल्पित मरणाचे दुःख आपण स्वतःच भोगावे, एरवी आपल्या मरणाचे दुःख होऊ शकेल का? पण आपण स्वप्नामध्ये कधी कधी पाहत असतो असंही चित्र।
का कवळा ते डोळे प्रकाशुनी पिवळे देखती तेही कळे तयासिची नाना सूर्य प्रकाशे प्रकटी तै अभ्रभासे तो लोपला हेही दिसे सूर्येची की पै आपण पेनी जालिया छाया गा पुलिया बिहोनी बिहालियान आहे तैसी ये नाना देहे दाऊनी मी नाना होये तेथ ऐसा बंधू आहे ते ही देखे बंधू कान बंधिजे हे जाणणे मज माझे नेणणेणी उपजे आपलेनी तरी कोणे गुणे कैसा मजची मी बंधू ऐसा आवडे ते परियेसा अर्जुन देवा गुण किती किंधर्म काई यया रूप नाम के जाले हे वर्म अवधारिजे।
एखादी पांढरी वस्तू पिवळी दिसली म्हणजे आपल्याला कावीळ झाली आहे असे समजते। हे कावीळ झाल्याचे ज्ञान आपल्याला डोळ्यामुळे होते आणि तेच डोळे पिवळेपणाचे प्रकाशन सुद्धा करते। अथवा सूर्य आपल्या प्रकाशाने ज्या वेळेला आपल्यावर आलेल्या ढगांचे प्रकाशन करतो त्यावेळेस ते ढग आपणास दिसतात आणि सूर्यबिंबाबरोबर आलेल्या ढगाने सूर्यास झाकून टाकलेले आहे हे देखील सूर्याच्या प्रकाशामुळेच आपल्याला समजते। आकाशामध्ये काळ्या रंगाचे ढग आहे की पांढऱ्या रंगाचे ढग आहे हे कशामुळे, शेवटी त्या सूर्याच्या प्रकाशामुळेच समजते ना। अर्जुना, आपल्यापासूनच झालेल्या छायेला भ्याले असता ती छाया भ्यालेल्या पुरुषाहून काही वेगळी आहे का? म्हणजे त्या छायेचे प्रकाशन आपणच केले आहे ना, आणि त्याचा विचारही आपण केलाच की ही छाया आहे की इथे वेगळं कोणीतरी उभं आहे। त्याप्रमाणे हे अनेक देह दाखवून, हे अनेक देह प्रकाशून मी अनेक होतो आणि त्या अनेक शरीरामध्ये मी गुणांकडून बांधला गेलो आहे। प्रत्येक शरीराने वेगवेगळ्या गुणांनी मला बांधून ठेवलं आहे असे जे वाटते त्या वाटण्याचेही प्रकाशन मीच करतो। माझे मला यथार्थ ज्ञान असणे हे गुणाचा बंध दिसत असून त्या बंधाकडून न बांधले जाण्यास कारणीभूत होते आणि आपल्या यथार्थ स्वरूपाच्या अज्ञानानेच हा बंध उत्पन्न होतो। हा बंध काही वेगळा नसतो, आपल्या अज्ञानामुळे हा बंध उत्पन्न होतो आणि हे अज्ञान जर तुटलं तर आपोआप तो बंध तुटतो। ते कशाने? तर फक्त स्वरूप ज्ञानाने। तर अर्जुन देवा, कोणत्या गुणाने व कसा मलाच मी बंधन आहे असे वाटते ते ऐका। गुण किती आहेत, त्यांचे धर्म काय आहे, त्यांचे नाव आणि रूप काय आहे, ते कोठे उत्पन्न झाले हे वर्म मी तुला सांगतो, यापुढे नीट लक्षपूर्वक ऐक असं देव अर्जुनाला म्हणत आहे। आणि याच्यापासून पुढे हे रज तम सत्व हे जे तीन गुण आहेत त्यांची प्रकृती ही जन्मभूमी असून कशा प्रकारे ते निरनिराळ्या प्रकारचे देहामध्ये अविनाशी जो देही म्हणजे आत्मा त्याला बंधन करतात त्याबद्दलची माहिती पुढल्या पाचव्या श्लोकात आलेली आहे।
सत्वं रजस्तम इति गुणा प्रकृती संभवा निमग्नन्ति महाबाहो देहे देही नमव्ययम्।
सत्व रज आणि तम असे हे तीन गुण आहेत आणि ही प्रकृती यांची जन्मभूमी आहे। हे महाबाहू, हे गुण देहामध्ये अविनाशी जो देही म्हणजे आत्मा त्याला बंधन करतात। आता प्रकृती वेगळी आणि पुरुष वेगळा असं आपण पाहिलं, क्षेत्र वेगळं आणि क्षेत्रज्ञ वेगळा, पण या प्रकृतीपासून हे तीन गुण निर्माण होतात। प्रकृती ॲज सच त्या पुरुषाला काही करू शकत नाही, त्या आत्म्याचं काही बिघडू शकत नाही, पण हे गुण त्या आत्म्याला वेगवेगळ्या पाशांनी बांधण्याचा, वेगवेगळे पाश, वेगवेगळे बॉन्ड्स, जसे केमिस्ट्रीमध्ये बॉन्ड्स असतात तसे यापासून बॉन्ड्स निर्माण होतात सत्व रजतम या तीन गुणांपासून आणि त्याच्याने ते बांधतात।
तेवीस तरी सत्व रजतम तिघासिची हे नाम आणि प्रकृती जन्म भूमिकायया। एथ सत्वते उत्तम रजते मध्यम तिहीन माझी तम साव्याधारे। हे एकेची वृत्ती चाठाई त्रिगुणत्वावडे पाही वयसात्रय देही एकी जेवी। का मीन लेनी किडे जव जव तूक वाढे तव तव सोने हीन पडे पांची कांकसी। पैसावदपण जैसे वाहविले आळसे सुषुप्ती बैसे घणावोनी। तैसी अज्ञानांगिकारे निगाली वृत्ती विखुरे ते सत्वरज द्वारे तम ही होय। अर्जुना गा जाण यया नाम गुण आता दाखवू खुण बांधिती ते। तरी क्षेत्रज्ञ दशे आत्मा मोटका पैसे, हे देह मी ऐसे मुहूर्त करी। आ जन्म मरणांती देह धर्मी समस्ती, ममत्वाची सुती घेनाजव। जैसी मिनाच्या तोंडी पडेना जव उंडी, तव गळ आसुडी जळ पारधी।
तरी सत्व, रज आणि तम ह्या तिघांनाही गुण म्हणतात, आणि प्रकृती ही यांची जन्मभूमी आहे। म्हणजे हे गुण कुठे निर्माण होतात? प्रकृतीत, आत्म्यात नाही। या तीन गुणांमध्ये सत्वगुण हा उत्तम आहे, रजोगुण मध्यम आहे, आणि तमोगुण हा कनिष्ठ प्रतीचा आहे, हे आपल्याला माहिती आहे। ज्याप्रमाणे एका देहाच्या ठिकाणी वयाच्या तीन अवस्था असतात, लहानपण, तरुणपण आणि म्हातारपण, त्याप्रमाणे एकाच अंतकरण वृत्तीच्या ठिकाणी त्रिगुणत्व भासते असे समज। म्हणजे अंतकरणाची वृत्ती एकच जरी असेल तरी त्याच्या ठिकाणी हे तिन्ही गुण भासतात, आणि म्हणून प्रत्येक माणसामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात हे तिन्ही गुण उपस्थित असतात। कुणी जर म्हणत असेल की नाही नाही मी फक्त सत्वगुणी आहे, तर खोटी गोष्ट आहे। कुणी जर म्हणत असेल की नाही नाही मी फक्त तमोगुणी आहे, तर खोटी गोष्ट आहे। प्रत्येकामध्ये कमी जास्त प्रमाणात हे असतात, कुठला एक गुण जास्त असतो आणि इतर दोन गुण कमी असतात। अथवा हिणकस धातू सोन्यात मिळवली असता जसे जसे त्या सोन्याचे वजन वाढत जाते तसे तसे त्याचे सोने किंवा त्याचे कॅरेट्स कमी कमी होत जाते आणि त्याची किंमत घटत जाते, वजन वाढत जाते आणि किंमत घटत जाते। आळसामुळे सावधपणा नाहीसा झाल्यावर मग गाढ झोप दृढ होऊन बसते। त्याप्रमाणे अज्ञानाचा अंगीकार करून बाहेर पडलेली वृत्ती ज्या वेळेला फैलावते त्यावेळेला ती सत्व रज होऊन तम देखील होते, म्हणजे ती वृत्तीच अर्जुना यांना गुण असे म्हणतात। म्हणजे जेव्हा वृत्ती या गुणांनी लिप्त होते अशा आलिप्त वृत्तीला आपण गुण म्हणतो, अशी त्यांची व्याख्या करतात माऊली। असे समज आता हे गुण म्हणजे आत्म्याला कसे बांधतात ते वर्म दाखवितो, याची मेथोडॉलॉजी कशी आहे, आत्म्याला कसे काय बांधतात। कारण हे गुण तर प्रकृतीचे असतात, आत्मा हा निराळा असतो, पण आत्म्याची आणि त्यांची संगत कशी घडते, सांगड कशी होते। तर आत्मा हा जीवदशेत थोडासा प्रवेश करतो न करतो, अज्ञानाचा थोडासा स्वीकार करतो न करतो, तोच हा देह मी आहे असे म्हणण्यास आरंभ करतो। आता परत परत आपण चर्चा करत असतो जीव आणि आत्मा याच्यामधला फरक। समजा आपण एखाद्या आरशासमोर उभा आहोत, तर आपण मूळ पुरुष, पण आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसते। तर असं समजायचं की मूळ पुरुष इथे हा आत्मा आहे आणि पडलेलं प्रतिबिंब हा जीव आहे। तर जसा या शरीरामध्ये आत्मा प्रवेश करतो पण त्याचं प्रतिबिंब जे जीव या शरीरामध्ये आत्म्याचं रिप्रेझेंटेशन करत असते, आत्म्याला ते रिप्रेझेंट करत असते, पण जसा जीव या शरीराला संपर्क करतो ताबडतोब त्या पंचमहाभूते आणि मनबुद्धी अहंकार यांच्या संपर्कात तो येतो आणि हळूहळू तो स्वतःला देह समजू लागतो की मी देह आहे। तो हे विसरून जातो की मी आत्मा आहे किंवा मी त्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे, हे विसर पडून तो आत्मा जीव या नात्याने त्या देहाचा पगडा त्याच्यावर बसत जातो आणि मी देह आहे असे त्याला वाटू लागते। जन्मापासून तो मरणापर्यंत सर्व देहधर्माच्या ठिकाणी ममत्वाचा, म्हणजे जन्म मरण वगैरे जे देहाचे सर्व धर्म आहेत ते माझे आहेत असा अभिमान घेतो, आणि असा अभिमान घेतो न घेतो तर ज्याप्रमाणे माशाच्या तोंडामध्ये आमिष पडल्यावर लगेच धीवर त्या गळाला हिसका देतो आणि त्या माशाला वर उचलून घेतो, त्याप्रमाणे जसा हा जीव त्या गुणाच्या अवतीभोवती संपर्कात येतो तर हे गुण त्या जीवाला लगेच त्याच्यावरती एक ग्रॅस्पिंग करतात, त्याला धरतात। जसा गळ्यामध्ये मासा अडकतो असा हा जीव आपोआप त्या पाशामध्ये बांधला जातो. अशा प्रकारे हे गुण त्या जीवाला आपल्या गोत्यात घेतात आणि जीव तर मुळात प्रतिबिंब आहे आत्म्याचं आणि म्हणून पर्यायाने तो जीव गुरफटल्यामुळे आत्माही त्यात गुरफटल्या जातो. आता आत्मा डायरेक्टली गुरफटत नाही पण आत्म्याचं प्रतिबिंब तो जीव असल्यामुळे तो जीव गुरफटतो आणि जोपर्यंत तो जीव गुरफटलेला आहे तोपर्यंत त्याचा देहधर्म कायम आहे, देह तादात्म्य कायम आहे, तोपर्यंत परत परत जन्म घेणे आणि मरणे ही परंपरा लागलीच आहे. आत्मा स्वतंत्र जरी असला तरी अशा प्रकारे या पाशांनी तो बद्ध होतो. याची आणखीन सुंदर विस्तृत मेथडॉलॉजी पुढच्या श्लोकांमध्ये येईल आणि फार ऐकण्यासारखं आणि ते समजून घेण्यासारखं हे शास्त्र आहे. इतर कुठल्याही ग्रंथामध्ये, ज्ञानेश्वरी व्यतिरिक्त कुठल्याही ग्रंथामध्ये तुम्हाला इतक्या सहज सरळ सोप्या पद्धतीने हे कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन मेथडॉलॉजी प्रोटोकॉल फ्रेमवर्क हे कुठे आढळून येणार नाही. हे फक्त याच्यामध्येच ज्ञानेश्वरीमध्येच आपल्याला सापडते. म्हणून प्रत्येक अध्याय आणि प्रत्येक ओवी मन लावून ऐका ही फार मोठी अपॉर्च्युनिटी आहे कारण हा अप्रतिम असा ग्रंथ आपल्याला माऊलीच्या कृपेने लाभलेला आहे आणि त्याचा आपण सर्वांनी चीज करून घेऊ जेणेकरून ही जन्ममरणाची परंपरा आपल्या पाठीशी लागणार नाही. आज इथेच विश्रांती घेऊ. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.